ஓம் பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாதாய நமஹ. பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மக்கரந்தநாதாய நமஹ. आज बुधवार दिनांक 27 मार्च 1991 माया अपार्टमेंट्स मधील संध्याकाळचे केंद्र श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील मनोनी स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन कही की न घडे 21व्या ओळीवरील सद्भक्त भारती सरदेसाई यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. परमार्थ हा आनंदाचा प्रांत आहे, सत्वगुणी साधकांचा प्रांत आहे, ध्येय आहे परमात्मा प्राप्ती. तो परमात्मा सच्चिदानंद रूप आहे. सत म्हणजे सत्ता मात्र, चिद म्हणजे चैतन्यमय चिन्मात्र आणि आनंद रूप. त्यासाठी गुरुमुखातून श्रवण घडणे महत्वाचे आहे, पण ते श्रवण कसे करावे त्याबाबत माऊली सांगतात. जैसे शारदी चिये चंदकळे माझी अमृत कन कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. आई आपल्या तांदुळ्याला मांडीवर घेऊन जेव्हा अंगाई गीत गाते तेव्हा त्या बाळाला झोप लागते. आजूबाजूला तिचे पती सासू सासरेही असतात. ते कोणीही त्या अंगाई गीताने झोपी जात नाहीत, पण ते बाळच झोपी जाते. एखाद्या वेळी जरा जास्त वेळ अंगाई गीत चालू राहिले तर आजूबाजूंच्या ऐकणाऱ्यांना कदाचित त्याचा त्रासही वाटतो, आणि तसा तो वाटणे साहजिकच आहे, कारण त्यांच्याकरिता हे गीत नसतेच. बाळाला गीताचा अर्थ कळला नाही तरी त्यातला ओलावा प्रेमभाव कळतो व ते शांतपणे झोपी जाते. तसे सद्गुरुमुखातून होणारे श्रवण करण्यासाठी अंतःकरणामध्ये काही बाई तरी तरलता लागते. दोन वेळी माणसं एका खेडेगावातून जात होती, जाताना बोलत आली चालली होती. हा जो गोळा आहे ना आकाशात, तो सूर्य आहे का चंद्र आहे? एक म्हणाला सूर्य तर दुसरा म्हणाला चंद्र. भांडाभांड सुरू झाली. तेव्हा समोरून येणाऱ्या माणसाला विचारले तर त्याने सांगितले मी या गावचा नाही. अशा छोट्या गोष्टीही ज्यांना कळत नाहीत त्यांना ज्ञानेश्वरी कशी कळणार? ज्ञानेश्वरी हा काही सामान्य ग्रंथ नाही. ग्रंथ नव्हे कादंबरी ही मनोरंजनाची. सबळ पुण्य ज्याचे बुध हो तोची इलावाची. खरोखरीच जन्म जन्म काही पुण्य केले गेले असेल तरच ज्ञानेश्वरीचे वाचन आणि श्रवण घडते. आपण पुण्यात राहतो. पुणे हे विद्येचे माहेरघर, मराठी भाषेचे आगर. लोकमान्य, आगरकर, गोखले अशी मोठमोठी मंडळी इथे होऊन गेली. अशा या पुण्यात तुम्ही एखाद्या चौकात उभे राहून समोरून येणाऱ्या राहणाऱ्या माणसाला तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता का असे विचारले तर तो माणूस तुमच्याकडे तुमचं डोकं फिरलं की काय अशा प्रेरणेत पाहिजे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील सांगतात की मी ज्ञानेश्वरी पाहिली पण अजून वाचली नाही. प्रामाणिक तरी आहेत बिचारे. तुम्ही सर्वजण मात्र ऊन पाऊस थंडी वारा काही असले तरी येथे ज्ञानेश्वरी ऐकायला येत आहात. धन्य आहात. या श्रवणाच्या परिणामामुळे आपलं मन संयमित नियमित होत जातं. हळूहळू मनातील इच्छा कामना कमी कमी होत जातात. माऊली म्हणतात मनोनी नियमिलिया मानसी स्पृहा नासोणी जा या पैसी किंबहुना तो ऐशी भूमिका पावे. मनाला खाण्यापिण्याचे विषय सेवनाचे चांगले वळण लागते, त्यामुळे असा मनुष्य भलते सुलते विषय सेवन करणार नाही. रस्त्यावर चौकात विकली जाणारी पाणीपुरी खाणार नाही. काय ते खायचे ते घरात आपल्या आई बहीण पत्नी यांच्या हातचं खायचं. मोठमोठे लोक लांबलचक गाडीतून चौपाटीला भेळ पाणीपुरी खायला येतात, हे बरे नाही. काही नियम हवा. चातुर्मासात कांदा लसूण खायचा नाही. खाण्यासारखे सात्विक पदार्थ अनेक आहेत. भारत त्याबाबत समृद्ध आहे. परदेशात मात्र एकच पदार्थ वन कोर्स डिनर, तेही 8-10 दिवस फ्रीज मध्ये ठेवलेले. आमच्या गृहिणी पतीला पुत्राला गरमागरम चपाता करून वाढतात. आजही सरलाताई मला तव्यावरचे गरमागरम फुलके माझे जेवणाच्या वेळी तयार करून वाढतात. हल्ली म्हणे असं नसतं. वी आर द लास्ट रेस ऑफ हॅपी हजबंड्स. यापुढे हॅपी हजबंड्स आमच्यासारखे राहणार नाहीत. म्हणून सांगतो, बायकांनी ज्यांना संसार करायचा त्यांनी जास्त शिकू नये. एक पदवी असली म्हणजे पुरे. आमच्या वेळी मुलगी नाटिक असली म्हणजे पुरे असायचे. त्याच्याही पूर्वी एखादी स्त्री उखाणा घ्यायची, चांदीच्या पाचाला सोन्याचे चूक आणि रावांच्या हातात इंग्रजी बुक, म्हणजे पुरुषाचे एवढेच शिक्षण असायचे. आता बघावं तर जो तो डॉक्टर, वकील, इंजिनियर होतो, मुली होतात इंजिनियर डॉक्टर होऊन शेवटी चपाट्या वाजतात, त्यातही धड वाजतात का हो? मला वाटते ज्यांना संसार करायचा आणि परमार्थही साधायचा त्यांनी फार शिकू नये. म्हणजे अनावश्यक कामना नियंत्रित राहतील, नियमच करावा घरातील सर्वांनी. म्हणजे मग माऊली म्हणतात त्याप्रमाणे, नियमिया मानसी सृहा नासोणी जाय अपैसी. इच्छा सगळ्या थांबतात, मनुष्य निरीच्छ होतो. अमक पाहिजे तमक नको असं राहत नाही. ज्यावेळी जे समोर येईल ते हरिस्मरणपूर्वक खातो, पितो, चालतो, बोलतो. मुलगा मोठा झाला की त्याच्या हाती कारभार सोपून मोकळा होतो. घरात आणि बाहेरही हा परमार्थी मनुष्य अतिशय प्रेमाने सर्व व्यवहार करतो आणि प्रसन्नतेने निवांत साधना करीत कालकर्मा करीत राहतो. कसं काय वाटतं तुम्हाला? हरी हरी. पुढील केंद्र गुरुवार दिनांक 28 मार्च 1991 स्वामीजींचे निवासस्थान माया अपार्टमेंट सकाळचा सत्संग. आज गुरुवार सार्वजनिक सुट्टी असल्याने स्वामीजींच्या खोलीमधील सकाळच्या सत्संगासाठी श्रोत्यांची गर्दी झालेली आहे. स्वामीजी कॉटवर बसलेले आहेत. प्रसन्न मुद्रेने सर्वावरून कृपादृष्टीने पाहत कॉटच्या उजव्या बाजूकडील पिंतीवरील तजवेरी निहाळत आहेत. श्री सिद्धिविनायक, समर्थ रामदास, संत तुकाराम आणि कोदंडधारी श्रीराम यापैकी तुकोबांच्या तजवेकडे पाहून बोलतायत. मी तुकाराम महाराजांना असं समोर पाहत असतो, त्यामुळे त्यांच्या एकेका अभंगाचे सहज चिंतन घडते. आताच एका अप्रतिम अभंगाचे चिंतन घडले, तो संबंध अभंगच त्यांनी सांगितला. भक्तीचे ते वर्म दयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्ट महासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दवळिता. तेथे दुष्ट गुण न मिळे विशेष, चैतन्याचा वास झाला माझी. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळह त्रिगुणाची. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होऊन या. अभंग सांगून झाल्यावर ते म्हणतायत की हे सर्वच्या सर्व वर्णन माझे सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांना तंतोतंत लागू होते. तेवढ्यात दोन साधिका खोली डोका होता, त्यांना पाहून स्वामीजी तो आधी होय आता कुठे बसणार? बाकीचे साधक सरकून त्यांना पुढे जागा करून देतात. स्वामींना नमस्कार करून त्या तेथेच स्थिरावल्यावर स्वामीजी म्हणतात, आपण आता एक अभंग ऐकूया. कोण म्हणतंय बरं? हं, तुम्ही म्हणा. सद्भक्त प्रतिभाताई गोरे, धनी न पुरे गुण गाता, रूप दृष्टी निहायता, हा अभंग म्हणतायत. तो झाल्यावर हं विचारा प्रश्न, असे स्वामीजी म्हटल्यावर मुंबईहून आलेली एक साधिका प्रश्न विचारते. मी निर्गुणाचे ध्यान करते, मला अनुभूती केव्हा येईल? स्वामीजी, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. 13 कोटी जप केल्यावर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचे दर्शन होते असं म्हणतात, पण तो जप कसा करावा? प्रत्येक नामाचा जप रामरूप होऊन केला पाहिजे. ते ऐकून मध्येच नागपूरचे एक साधिका विचारते, स्वामीजी मला तर ते निर्गुणाचे ध्यानच नीट जमत नाही, मग अनुभूतीविषयी न विचारलंच बरं असं म्हणून रडायलाच लागते. तेव्हा स्वामीजी तिला जवळ बोलावतात व डोक्यावर हात ठेवून थोपटत म्हणतात, असं घाबरून कसं चालेल? या तुकोबाकडे पहा, संसार सोपा नाही, त्यातील दुःख असं अगतिक करून सोडतं बरं, तरी सुद्धा तू दिलाने तोंड देत आहेस. त्यावर ती साधिका पुन्हा गैरून म्हणते, सर्व सुख सोयी आहेत हो, पण एकटं फार वाटतं, त्यामुळे भीती वाटते. स्वामी विचारतायत, असं का होतं? अंतकरणात नको ते भरून ठेवलेलं आहे, ते काढून टाक. सर्व अंतकरण अगदी मोकळं करून टाक. तो परमेश्वर किती वेळ तिष्ठत उभा आहे, त्याला आत घे, त्याला जागा दे अंतकरणात. त्यासाठी ध्यान नामाजी साधना कट्टाने केली पाहिजे. सद्गुरु कृपेने ती जमू लागली की अनुभूती येतेच. या सर्व गोष्टींना तीन तपांची म्हणजे 12 अधिक 12 अधिक 12 वर्षांची साधना लागते. ती सर्व पूर्ण श्रद्धेने करावी. तुला दुःख नको ना, एकटेपणा नको ना, देऊन टाक मला आणि हो मोकळे. ते तुकोबा म्हणतात ना, चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळो वेळा. तुझं पापची नाही ऐसे, नाम घेता जवळी बसे. पंचपातकांच्या कोणी केली जळता न लगे घडी. चाल मागे नको पाहो, तुझं जमान आम्ही आहो. करी तुझं जी करवती, आणि कराने घेऊ किती. तुका म्हणे काळा रिग नाही निघती ज्वाळा. हे ऐकून ती सारिका स्वामींच्या चरणी पुन्हा नतमस्तक होते. तिला थोपटत हरी हरी म्हणत घड्याळाकडे पाहून स्वामीजी समारोप करतात. हरिओम तत्सत श्रीराम.